फिर हिट्स 93.5 रेड एफएम वर 7:32 झाले. द मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड थॉट ऑफ द डे का टाइम हो गया है. थॉट ऑफ द डे मध्ये परेशानियां जिंदगी में बड़ी आती है पण या सगळ्या संकटांना तोंड देण्यासाठी मोठमोठ्या संकटांची आठवण काढा. फॉर एक्झाम्पल, वाईफचा चेहरा नजरों के सामने लाव, सारी परेशानियां छोटी लगेंगी. विनोदाचा भाग पण खऱ्या अर्थानं प्रॉब्लेम्स टेन्शन्स जेव्हा आयुष्यामध्ये येतात तेव्हा न डगमगता त्यांना तोंड देणं हे अत्यंत गरजेचं असतं. जो इन्सान डगमगाता नाही है वो इन्सान कभी रुक पाता नाही है. इसी थॉट के साथ जिंदगी आ रहा हूं मैं, कितनी भी परेशानियां आन दो हम है तोंड देण्यासाठी उभे आहोत. बजाते राहो.